आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा मान मिळाला तो बाबासाहेबांच्या त्यागामुळे. हसण्या खेळण्याचं स्वातंत्र्य मिळालं ते या युगंधराच्या श्रमामुळे. या महामानवाचे विचार आचरणात आणणारे निर्माण झालेच, परंतु खेदाची बाब अशी की बाबासाहेबांचे विचार पायदळी तुडवणारे निर्माण झालेच. अशा बेमानाला दूर दूर कोलावं आणि छाती ठोकून जय भीम बोलावं.
ठोकून जय